चीनीमंडी.com पॉडकास्ट।
झिम्बाब्वेमध्ये साखर निर्यात 21% वाढण्याची शक्यता। साखरेच्या उत्पादनातील वाढ आणि अतिरिक्त कॅरीओव्हर स्टॉक यामुळे झिम्बाब्वेच्या साखर निर्यातीत 21% वाढ होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी 1,20,000 टन साखर निर्यात केली होती, ज्याचं प्रमाण 2019 वाढून 1,45,000 टनांपर्यंत जाऊ शकेल। युरोपीय संघ, बोत्स्वाना, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि पूर्व आफ्रिका या देशांना झिम्बाब्वेकडून साखर निर्यात होते। 2018-19 टेरिफ कोटा पूर्ण करण्यासाठी झिम्बाब्वेनं अमेरिकेला 17,443 टन कच्ची साखर निर्यात केली आहे। टीआरक्यूच्या अंतर्गत अमेरिकेनं झिम्बाब्वेला शुल्कमुक्त साखरेची अनुमती दिली आहे। झिम्बाब्वेसाठी अमेरिकेची बाजारपेठ चांगली आहे। गेल्या काही वर्षात कमी किमतीमुळे युरोपीय संघाला साखर निर्यातीत घट झाली आहे। काही महिन्यांपूर्वी देशात साखरेच्या कमी किमतींमुळे अफवा उठल्या होत्या। याबाबत बोलताना झिम्बाब्वे शुगर असोसिएशनचे अध्यक्ष मुचू ओदेई मुसंडा म्हणाले, राष्ट्राच्या आवश्यकतेएवढा साखरेचा स्टॉक देशात आहे। आमचा सर्वच व्यापाऱ्यांना असा आग्रह आहे की त्यांनी जबाबदारीनं व्यापार करावा। पुढच्या वर्षासाठी झिम्बाब्वेमध्ये औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या साखरेचा पुरेसा स्टॉक आहे। झिम्बाब्वेतील हिप्पो वॅली इस्टेट्स लिमिटेड आणि ट्रायंगल शुगर इस्टेट्स लिमिटेड या दोन साखर कारखान्यांची संयुक्त साखर उत्पादन क्षमता जवळपास 6,40,000 टन आहे।